ज्वेलरी दुकानातील काउंटर मॅनेजमेंट अधिक इफिशियंट करा. साताऱ्यातील ॲक्मे इन्फोविजन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ज्वेलरी रिटेल व्यवसायासाठी असलेले ॲक्मे इन्फिनिटी हे ERP सॉफ्टवेअर भारतातील बहुतेक ज्वेलर्सना माहिती आहे. त्यामध्ये सिंगल शॉपसाठी इन्फिनिटी ज्वेल शॉप, मल्टिपल ब्रँचेस असणाऱ्यांसाठी इन्फिनिटी ज्वेल बीज आणि कॉर्पोरेट किंवा एंटरप्राइज ज्वेलरी बिझनेस असणाऱ्यांसाठी इन्फिनिटी ज्वेल कॉर्प असे तीन वेगवेगळे प्रकार क्लाउड बेस्ड किंवा ऑन फील्ड असे अवेलेबल आहेत. आता या पुढे जाऊन स्पेसिफिकली कोणत्याही रिटेल ज्वेलरी दुकानातील सेल्स काउंटरच्या प्रभावी किंवा इफिशियंट व्यवस्थापनासाठी ॲक्मे कंपनीने इन्फिनिटी ज्वेल पॉज हे खास पॉज साठीचे ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. पॉज अर्थात पॉइंट ऑफ सेल्स, म्हणजेच ज्या पॉइंटला किंवा ज्या ठिकाणी किंवा ज्या काउंटरला सेल्सची निगडीत ऍक्च्युअल सेल्स, बिलिंग, कॅश घेणे देणे अशा ऍक्टिव्हिटीज घडतात त्या ठिकाणी कामे सोप्या पद्धतीने व्हावी म्हणून वापरली जाणारी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजेच पॉइंट ऑफ सेल्स हे एक मोबाईल टॅब असं हँडी डिव्हाइस असतं जे सेल्स काउंटर वरच्या सर्व ऍक्टिव्हिटीज ऑटोमाइज करण्यासाठी, डेटा एंट्री करण्यासाठी वापरलं जातं आणि काउंटरला जेवढी आवश्यक तेवढीच लिमिटेड फीचर्स त्याच्या ॲपमध्ये दिलेली असतात. परंतु त्याने त्या काउंटरचे काम मात्र फास्ट होत राहते. काही काळापूर्वी सेल्स काउंटर्सला लॅपटॉप, डेस्कटॉप अशी मोठी डिव्हाइसेस वापरली जायची. यामुळे काउंटरवरती जास्त जागा गरज नसताना आढळून राहायची. शिवाय वायरिंग ही भरपूर लागायचं. ती डिव्हाइसेस हँडी नव्हती. त्या डिव्हाइसेस मध्ये सॉफ्टवेअर मधील सर्व फीचर्स उपलब्ध असायची, पण खरे तर त्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी सेल्स काउंटरच्या युजरच्या थेट उपयोगाच्या नसायच्या. अशाच गोष्टींवर ओव्हरकम करण्यासाठी आणि स्पेसिफिकली लिमिटेड ऍक्टिव्हिटीज इफिशियंट करण्यासाठी ॲप सह पॉज डिव्हाइसेस समोर आली, जी सर्वच रिटेल इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त वापरली जायला लागली. तर आता खास ज्वेलर्स साठी तशाच प्रकारची सुविधा आणि पॉज डिव्हाइसेस साठी आवश्यक असलेली फीचर्स घेऊन आले आहे इन्फिनिटी ज्वेल पॉज ऍप्लिकेशन. इन्फिनिटी ज्वेल पॉजची मुख्य वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे त्याच्यामध्ये कस्टमर शॉपिंग कार्ट आहे, सेल्स ऑर्डर URD अशा सगळ्या व्यवहारांची नोंद एकाच वेळी करणे शक्य आहे. त्यातून डिलिव्हरी नोट तयार करता येतात. त्याच्यामध्ये आयटमच्या व्हॅल्यूसह ई कॅटलॉग सुद्धा उपलब्ध आहेत. त्याद्वारे डिव्हाइसच्या कॅमेरामधून बारकोड ही स्कॅन केला जाऊ शकतो. त्याच्यातून थेट प्रिंटिंग केलं जाऊ शकतं आणि एकाच वेळेला अनेक कस्टमर हाताळण्याची क्षमता सुद्धा ज्वेल पॉज मध्ये आहे. पॉज डिव्हाइसेसचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्यामुळे आपली हार्डवेअर मधील इन्व्हेस्टमेंट कमी होऊन त्यामध्ये बचत होते, त्याचा मेंटेनन्स कमी होतो. इन्फिनिटी ज्वेल पॉज ऍप्लिकेशन टॅब किंवा अँड्रॉइड मोबाईलवर सहज रन होते. ते तुमच्या ERP सिस्टीमशी वायफायद्वारे किंवा वायरलेस पद्धतीने कनेक्ट होऊन डेटा सेंड किंवा फेच ही करू शकते. इन्फिनिटी ज्वेल पॉज ऍप्लिकेशन हे खरं तर ज्वेलरी व्यवसायाच्या बॅक ऑफिस ऍक्टिव्हिटीज, काउंटर मॅनेजमेंट, MIS अशा वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सने वापरता येते. त्या प्रकारची सर्व फीचर्स यामध्ये दिलेली आहेत. परंतु सदर लेखात आपण केवळ ज्वेल पॉज मधील सेल्सशी संबंधित म्हणजेच कस्टमरशी निगडीत काउंटर मॅनेजमेंट साठीच्या महत्वाच्या फीचर्स बाबतच आढावा घेणार आहोत. जसे कस्टमर कार्ड, यामध्ये आपणास ग्राहकाचे सिलेक्टेड आयटम्स, त्यांनी दिलेल्या ऑर्डर आयटम डिटेल्स आणि ओल्ड मेटल डिटेल्स पाहायला मिळतात. सर्च फॉर अ लाइव कस्टमर, या ऑप्शन मध्ये आपण कस्टमर मोबाईल नंबर एंटर करून कस्टमर सिलेक्ट करतो व त्या कस्टमरचे ट्रान्झॅक्शन करू शकतो. आयटम कॅटलॉग, या ऑप्शनचा वापर करून आपण कस्टमरला आपले स्टॉक आयटम तसेच SCM आयटम दाखवू शकतो. त्यामध्ये विविध फिल्टरचा वापर करून आयटम सॉर्ट सुद्धा करू शकतो. आयटम व्हॅल्युएशन, या ऑप्शनचा वापर करून आपण कस्टमरला एखाद्या आयटमचे आजच्या मेटल रेट प्रमाणे व्हॅल्युएशन देऊ शकतो. त्याचबरोबर छोटी प्रिंट कॉपी विथ आयटम इमेज कस्टमरला देऊ शकतो. त्यामध्ये सेल्स पर्सनचा मॅन्युअली कॅल्क्युलेशन करण्याचा वेळ वाचतो व त्या आयटमचे अचूक व्हॅल्युएशन डायमंड स्टोन डिटेल्स मेकिंग चार्जेस व आयटम डिस्क्रिप्शन सह कमी वेळेमध्ये देऊ शकतो. सेल्स या ऑप्शनचा वापर करून आपण कस्टमरने सिलेक्ट केलेल्या आयटमच्या डिटेल्स ऍड टू कार्ट मध्ये सेव्ह करू शकतो. मेटल इन या ऑप्शनचा वापर करून आपण यू आर डी परचेस सेल्स रिटर्न व ऑर्डरच्या अगेन्स्ट ओल्ड मेटलच्या डिटेल्स कार्ट मध्ये ऍड करू शकतो. ऑर्डर या ऑप्शनचा वापर करून आपण कस्टमरच्या आयटमची ऑर्डर एक्झिस्टिंग स्टॉक मधील बारकोड बुक करून करू शकतो. जनरेट नोट सेल्स मेटल इन आणि ऑर्डरच्या डिटेल्स सेव्ह केल्यानंतर आपण जनरेट नोट ऑप्शनला क्लिक करून नोट्स तयार करू शकतो. तसेच एखाद्या ज्वेलरीसाठी नोट ऐवजी डायरेक्ट डॉक्युमेंट उदाहरणार्थ सेल्स बिल यू आर डी परचेस कस्टमर ऑर्डर अशा डॉक्युमेंटची एंट्री होऊ शकते. क्विक सेल बिल या ऑप्शनचा वापर करून आपण बुलियन आयटम उदाहरणार्थ बेडनी बार कॉइन चे बिलिंग कमी वेळेमध्ये करू शकतो. सेव्हिंग स्कीम या ऑप्शनमध्ये सेव्हिंग स्कीम या ऑप्शन मधून आपल्याला कस्टमरच्या आपल्याकडे सुरू असलेल्या स्कीमचे हप्ते म्हणजेच इन्स्टॉलमेंट घेता येतात. त्याचप्रमाणे नवीन स्कीमचे जॉईनिंग करता येते. नोटिफिकेशन या ऑप्शन मधून आपणास पासिंग टास्क व वर्क फ्लो पासिंग अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करता येते. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर नोटिफिकेशन रिसीव्ह होते. प्रिंट या ऑप्शनचा वापर करून आपण आजच्या दिवशी जे डॉक्युमेंट ट्रान्झॅक्शन केले आहे ते पाहू शकतो. त्याचप्रमाणे त्या डॉक्युमेंटची रिप्रिंट काढू शकतो व त्या युजरला परमिशन असेल तर तो युजर ते डॉक्युमेंट कॅन्सल किंवा रिस्टोअर करू शकतो. तर ज्वेलरी बंधूंनो इन्फिनिटी ज्वेल पॉज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने आवश्यक त्या ठिकाणी हँडी पॉज डिव्हाइसचे वापर आपल्या काउंटर ऍक्टिव्हिटीज अधिक सक्षम अधिक इफिशियंट करा आणि त्यातून कस्टमरला जास्तीत जास्त चांगला एक्सपिरियन्स द्या आणि आपल्या व्यवसायाचा ग्रोथच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाका.